प्रकरण दुसरं. मानवी आयुष्यात नियती अशी काही किमया घडवत असते की तिने व्यक्तीच्या आयुष्यपटावर योजलेल्या चाली वरवर पाहता अतर्क्य वाटतात, असंबद्ध भासतात. पण त्या त्या व्यक्तीच्या आयुष्याला त्या चालींमुळेच अर्थ लाभतो, निर्णायक वळणही मिळतात. रामभाऊंच्या बाबतीतही असंच झालं. संघकार्याचा विस्तार करण्याच्या कामाला प्राधान्य देण्याचं ठरवून ते दक्षिणेत जायला सज्ज झाले खरे. तथापि त्यांची ती दक्षिण यात्रा प्रदीर्घ ठरावी असं काही नियतीला वाटत नव्हतं. जेमतेम वर्ष सव्वा वर्ष रामभाऊ कोईमतूर मंगलोर या भागामध्ये संघकार्यासाठी राहिले. मंगलोरसारख्या पूर्णपणे नवख्या शहरात संघाची शाखा सुरू करण्यासारखं महत्वाचं कामही त्यांनी उत्साहाने पार पाडलं. पण ते तिकडेच तशा स्वरूपाच्या कामातच अडकून पडू नयेत अशा पद्धतीनं घटना घडत गेल्या. त्यांच्या जीवननौकेचं सुकाणू ज्या संघकार्यकर्त्याच्या हाती सोपवण्यात आलं होतं त्यांनी वेगळ्याच दिशेला ती नौका हाकारली. त्या कार्यकर्त्याचं नाव होतं अण्णा शेष. कोईमतूर मंगलोर याच भागात संघाचं काम करण्यासाठी नागपूरहून पाठवण्यात आलेला अण्णा शेष हा तरुण विलक्षण बुद्धिमान होता. MA LLB झालेल्या अण्णांची रामभाऊंबरोबर पहिली भेट मद्रासला झाली जून 1940 मध्ये. पहिल्याच भेटीत दोघांच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या आणि एक अलौकिक मैत्री निर्माण झाली. श्री दादा परमार्थ यांच्याबरोबर ग्रँड ट्रंक एक्सप्रेसने रामभाऊ मद्रासला 2-3 दिवसांपूर्वी पोहोचले होते. अण्णाशेष नंतर येऊन दाखल झाले. पण आल्या आल्या त्यांनी रामभाऊंना अशा काही प्रेमाने मिठी मारली की एखाद्या त्रयस्थाला वाटावं जुने जीवलग मित्रच खूप दिवसांनी एकमेकांना भेटलेत. रामभाऊंना तो स्पर्श अनपेक्षित होता खरा, पण एका अननुभूत संवेदनेनं ते भारले गेले. ती संवेदना होती बंधुभावाची. अण्णाशेष अघळपघळ बोलणारे नव्हते, शिवाय रामभाऊंपेक्षा 5-7 वर्षांनी ते मोठेही होते. तथापि दोघांमध्येही न बोलताच एक आगळी जवळीक निर्माण झाली. अण्णांचं प्रभावी व्यक्तिमत्व रामभाऊंवर छाप टाकणारं ठरलं. संघाच्या कार्यक्रमांचं नियोजन कसं करावं, ते करत असताना कामांची तपशीलवार नोंद कशी ठेवावी, ती लिहून कशी ठेवावी, उत्तम हस्ताक्षर कसं काढावं, छोट्याशा कागदाच्या चिटोऱ्यावर सुद्धा मुद्देसूद टिपणं कशी काढावीत, पत्र कशी लिहावीत, वाचणाऱ्या व्यक्तीला आत्मसात करता यावं म्हणून कोणकोणत्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावा, खर्च करायचा झाला तर तो काटकसरीनी कसा करावा आणि त्याचा चोख हिशोब कसा ठेवावा, अशा अनेक बाबी रामभाऊ अण्णांकडून शिकले. त्यांची ग्रहणशक्ती उत्तम होती म्हणून त्या सर्व गोष्टी सूक्ष्म निरीक्षणानं ते शिकले. पण तसं शिकत असताना अण्णांच्या व्यक्तिमत्वानं ते इतके प्रभावित झाले की त्यांचं हस्ताक्षरही बदललं, अण्णांसारखं झालं. त्यांच्या दैनंदिन वागण्यात पूर्वीपासूनच नियमितपणा होता. अण्णांच्या अनुकरणामुळे त्यात आणखी शिस्त आली, नीटनेटकेपणा आला, टापटीप आली, रेखीवपणा आला. अण्णाशेष दुटांगी धोतर नेसत. धोतर नेसण्याची ती वैशिष्ट्यपूर्ण पद्धत रामभाऊंना खूप आवडली. तेही धोतर नेसायला लागले. त्यांनीही दुटांगी धोतर नेसण्याची कला सरावानं आत्मसात केली. संघाच्या कामानिमित्त ये जा करणाऱ्या अधिकाऱ्यांचं रेल्वेस्थानकावर स्वागत करण्याची आणि त्यांना पोचवायला जाण्याची पद्धत पूर्वीपासूनच महाराष्ट्रातही रूढ होती. पण त्या पद्धतीला एखाद्या कर्मकांडाचं रुक्ष रूप येऊ न देता भावनेचा ओलावा कायम ठेवून वागण्याची एक विशिष्ट शैली अण्णांनी जोपासली होती. त्या बंधुभावाच्या कल्पनेचा आधार संघकार्याला होता. त्याच बंधुभावाचा असा काही आविष्कार अण्णांच्या सहज स्वाभाविक वर्तनात झालेला रामभाऊंना आढळे की स्थानकावर उतरणारा तो अनोळखी पाहुणा क्षणार्धात अण्णांचा आप्तेष्ट कसा बनतो हे इतरांना पडणारं कोडं अण्णांना सहज उलगडू शकत असे. संघात दिल्या जाणाऱ्या शारीरिक आणि लष्करी शिक्षणाची आवड हाही आणखी एक समान धागा रामभाऊ आणि अण्णा यांच्यामधला स्नेहभाव वृद्धिंगत व्हायला कारणीभूत ठरला. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रश्नाचा व समस्येचा विचार करताना भावनेच्या आहारी न जाता तर्कशुद्ध पद्धतीनं विश्लेषण करण्याचा अण्णांचा स्वभावही रामभाऊंना विचारप्रवृत्त करत होता. अण्णांच्या त्या स्वभावाचं रामभाऊंना प्रत्यंतर आलं ते खुद्द त्यांच्याच बद्दलचा महत्वाचा सल्ला ऐकल्यानंतर. रामभाऊ मॅट्रिक झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण न घेता संघकार्यासाठी बाहेर पडले आहेत हे अण्णांना ठाऊक होतं. तथापि रामभाऊंनी तसंच पुढे राहावं हे त्यांना काही पटत नव्हतं. संघकार्याचं महत्व त्यांना मान्य होतं, पण तरीही रामभाऊंनी महाविद्यालयीन शिक्षण घ्यावं, पदवी संपादन करावी, आपली लौकिक गुणवत्ता वाढवावी असं त्यांना वाटत होतं. तसं पाहिलं तर वैयक्तिक स्नेहभावामुळे रामभाऊंनी आपल्याबरोबर राहावं, दक्षिणेतलं संघकार्य वाढवण्यास आपल्याला मदत करावी असं अण्णांनी मानलं असतं, सुचवलं असतं, तर ते स्वाभाविकच ठरलं असतं. रामभाऊंनी तशा व्यवस्थेला होकारच दिला असता. पण अण्णांनी एखाद्या सख्खा थोरला भाऊ जसा विचार करील तसाच विचार केला आणि रामभाऊंनी पुण्याला परत जावं, संघाची जबाबदारी पार पाडता पाडता उच्च शिक्षणही पूर्ण करावं असा स्पष्ट सल्ला दिला. आपण आयुष्यभर संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक राहणार आहोत हे खरं असलं तरी आपण आजन्म अविवाहित राहून प्रचारकाची भूमिका पार पाडू शकू का याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. तशी मानसिक तयारी असली तरी उच्च शिक्षण घेऊ नये असं कुणीच म्हणणार नाही, आणि जर तशी तयारी नसेल तर मग प्रचारक म्हणून थांबल्यावर करायचं काय या प्रश्नाचाही शांतपणे विचार करायला हवा. प्रचारकाची भूमिका पार पाडताना आपण जसा पैसा कमावण्याचा विचारही त्याज्य मानतो तसाच खर्चाचाही मुद्दा आपण फारशा गांभीर्यानं विचारात घेत नाही. आपल्या वतीनं तो विचार किंवा ती काळजी संघाचे अधिकारीच करत असतात. म्हणूनच उद्या नाही, परवा किंवा आणखी त्यानंतर केव्हा तरी आपण प्रचारक म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला तर आपल्याजवळ उदरनिर्वाहाचं साधन हवंच. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पदवी मिळवणं ही त्या दृष्टीने अत्यावश्यक बाब आहे आणि त्यासाठी रामभाऊंनी पुण्याला परत जायला हवं असं स्पष्टपणे अण्णा शेष यांनी सुचवलं. अण्णांच्या सुचवण्यातला अर्थ रामभाऊंनी जाणला आणि ते खरोखरच पुण्याला परतले. एकीकडे त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कलाशाखेचे विद्यार्थी म्हणून नाव नोंदवलं आणि दुसरीकडे संघाच्या विविध जबाबदाऱ्या स्वीकारणंही चालूच ठेवलं. प्रचारक या नात्यानं आयुष्यातली ऐन उमेदीची काही वर्ष आपण संघाला अर्पण करायची आहेत या निश्चयापासून ते ढळले नव्हते. आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता 21 जून 1940 रोजी जेव्हा त्यांनी ऐकली तेव्हा दिवसभर ते अत्यंत अस्वस्थ होते. दुःखावेगानं त्या दिवशी ते जेवले सुद्धा नाहीत. डॉक्टरांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी स्वयंसेवकांची संख्या वेगानं वाढली तरच अंशत भरून येऊ शकेल हे श्री गोळवलकर गुरुजींचं वचन त्यांच्या मनामध्ये खळबळ माजवत होतं. स्वयंसेवकांची संख्या वाढवायची असेल तर सध्या जे स्वयंसेवक कार्यरत आहेत त्यांनीच पुढे होऊन झटायला हवं हे त्यांच्या संवेदनशील मनाला जाणवत होतं. त्यामुळेच सोलापूरला दिवाळी वर्गाकरता वर्गप्रमुख म्हणून जाणार का असं जेव्हा 1940 रामभाऊंना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी पटकन होकार दिला. कडूसला घरी दिवाळी साजरी करण्याऐवजी सोलापूरला नव्यानं परिचित होणाऱ्या संघ स्वयंसेवकांबरोबर तिचा आनंद घ्यावा असं त्यांनी ठरवलं. 1939 OTC शिक्षकाची जबाबदारी पार पाडत असताना एक शिक्षार्थी म्हणून ओळखीच्या झालेल्या मल्लाप्पा सोलापुरे यांनीही रामभाऊंबरोबरच त्या वर्गासाठी जावं अशी व्यवस्था झाली आणि ती अंमलातही आली. 1941 रामभाऊंनी संघाचा 3rd वर्षाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. तृतीय वर्ष शिक्षित रामभाऊ पुढे भरीव असं कोणतं काम करावं या विचारात असतानाच पुढचं वर्ष सरलं. 1942 संघाचं काम संपूर्ण देशात वाढवण्याच्या हेतूनं अधिकाधिक स्वयंसेवक प्रांत स्वयंसेवक म्हणजेच प्रचारक म्हणून मोहिमेवर निघावेत असे प्रयत्न सुरू झाले. त्यावर्षीच्या OTC खुद्द सरसंघचालकांनी श्री गोळवलकर गुरुजींनी असं आवाहन केलं की शिक्षण अर्धवट सोडावं लागलं तरी चालेल, पण आता तरुणांनी संघकार्याच्या विस्तारासाठी समर्पण बुद्धीनी घराबाहेर पडावं. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रामभाऊ पुन्हा प्रचारक म्हणून निघाले. पण अण्णा शेष यांचे उपदेशाचं बोलणं लक्षात ठेवून त्यांनी मनाशी असा निर्णय घेतला की प्रचारक म्हणून काम करत असतानाच वेळात वेळ काढून अभ्यासही करत राहायचा आणि बाहेरून परीक्षेला बसून पदवी संपादन करायची. रामभाऊ 1940 दिवाळी वर्गासाठी ज्या जिल्ह्यात गेले होते त्याच सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रचारक म्हणून त्यांना पाठवायचं ठरलं. त्यांच्या बरोबरीनं इतरही 13-14 प्रचारक त्या जिल्ह्यात काम करण्यासाठी नियुक्त केले गेले, पण मुख्य जबाबदारी रामभाऊंवर टाकण्यात आली. स्वतंत्रपणे रामभाऊंवर सोपवण्यात आलेली ही पहिली मोठी जबाबदारी. आपला जीव ओतून ती यशस्वी करून दाखवायचीच असं त्यांनी ठरवलं. त्यावेळी सोलापूरला संघाचं स्वतंत्र असं कार्यालय नव्हतं. त्या शहरातल्या मध्यवस्तीतल्या दत्तमंगल कार्यालयात रामभाऊंचा आणि अन्य प्रचारकांचा मुक्काम असायचा. हळूहळू तिथली वर्दळ वाढत गेली, कार्यकर्त्यांची संख्याही वाढली. रामभाऊंनी प्रचारकाच्या भूमिकेतून काम सुरू केलं तेच मुळी नियोजनपूर्वक. त्यांनी जिल्ह्याचे सोलापूर, पंढरपूर आणि बार्शी असे तीन भाग पाडले. प्रत्येक भागात तीन किंवा चार तालुके अशी वाटणी केली. दरमहा सोलापूरला जशी प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक होई, तशाच ठिकठिकाणी जाऊन रामभाऊंच्या उपस्थितीतही बैठका घेतल्या जात असत. अशा दौऱ्यावर जेव्हा रामभाऊ निघत, तेव्हा त्यांच्याबरोबर सामानानं भरलेली एक मिलिटरी धरतीची बॅग असायची. कुठल्या गावी केव्हा पोहोचणार ते आधीच त्या गावातल्या स्वयंसेवकांना पत्रांनी कळवलेलं असायचं. त्यांची छोटीशी बैठक रामभाऊ घेत, पण तशा बैठकीतून काम करण्याची फार मोठी प्रेरणा ते इतरांना देत असत. वेगळ्या प्रकारची चुंबकीय शक्ती त्यांच्याजवळ असल्याचा सर्वांनाच अनुभव येत होता. संघाचं काम शहरांपुरतंच मर्यादित राहून भागणार नाही, ते खेडेगावांपर्यंत पोचलं पाहिजे हा विचार रामभाऊ मोठ्या प्रभावीपणे मांडत. आपल्या देशातला खेडोपाडी विखुरलेला समाज अशिक्षित असला तरी तेवढ्यामुळे त्याला कमी लेखून चालणार नाही हा मुद्दा पटवून देताना ते शिवाजी महाराजांच्या काळी इंग्रजी भाषा अवगत नसली तरी राष्ट्रविषयक कल्पना किती प्रभावीपणे जागृत होती हे सांगत असत. आणि संघाचा विचार समजून घेण्यात ग्रामस्थांची अशिक्षित अवस्था आड येणार नाही अशी पुस्तीही त्याला जोडत असत. गावोगावी दिसून येणाऱ्या व्यसनाधीनतेचे, अस्वच्छतेचे, भाऊबंदकीचे ते सोदाहरण विवेचन करत आणि त्या पार्श्वभूमीवर संघाचं काम वाढवणं म्हणजे लोखंड वितळवण्यासारखं कठीण काम आहे हेही सांगत असत. मेण वितळवणं सोपं आहे, पण ते काय कुणीही वितळवी, लोखंड वितळवता आलं पाहिजे तरच खरा पुरुषार्थ गाजवला असं म्हणता येईल यासारखी साधी सोपी पण अर्थपूर्ण वाक्य उच्चारून रामभाऊ साऱ्या उपस्थितांना भारावून टाकत असत, कामाला प्रवृत्त करत असत. आणि प्रत्येक खेडेगावात किमान एक प्रभावी स्वयंसेवक हवा, तो कसा मिळवायचा ते तुम्ही पहा असं सांगून पुढच्या कार्यक्रमाची तपशीलवार आखणी करायला भाग पाडत असत. रामभाऊंची ही काम करण्याची पद्धत विलक्षण परिणामकारक होती. सोलापूर, पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट इत्यादी ठिकाणच्या संघशाखा जोमानी चालत, त्याचप्रमाणे काही खेडेगावातूनही उत्साहवर्धक प्रतिसाद मिळे. प्रत्येक ठिकाणी रामभाऊंनी आपल्या लाघवी विनम्र वर्तनानं ज्यांची अंतःकरणं जिंकून घेतली आहेत अशी माणसं असायची. आणि यांना त्या कारणास्तव ते ज्या ज्या कार्यकर्त्याच्या घरी जात, त्यांच्या कुटुंबातली अन्य मंडळीही त्यांना एक आप्तेष्ट समजू लागत असत. कुणाच्या अभ्यासाची चौकशी कर, त्याच्या शंकांचं निरसन कर, एखादं घरगुती पण परिणामकारक औषध सुचव, कुणाच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे खाता खाता त्याच्यासाठी चांगलं नाव सुचव, तर कुठे एखाद्या भरकटत चाललेल्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या अभ्यासाची जाणीव करून दे. अशा विविध प्रकारे रामभाऊ स्वयंसेवकांच्या कुटुंबात सहजपणे प्रवेश मिळवत असत आणि हळूहळू ती कुटुंबच्या कुटुंब आपलीशी करून टाकत असत. 1942 आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुणी प्रश्न विचारी, काँग्रेसनं सुरू केलेल्या चळवळीत भाग घ्यायचा की नाही? आपण स्वतःला देशभक्त म्हणवून घेतो, मग या लढ्यातही भाग घेणं आपलं कर्तव्यच नाही का? क्वचित प्रसंगी प्रश्नकर्त्याचा सूर कुचेष्टेचा असे. अशा वेळी न संतापता, न बावचळता रामभाऊ संघाची भूमिका समजावून सांगत, आपली मतं ते अत्यंत शांतपणे मांडत. 1942 लढ्याबद्दल आत्मीयता वाटणाऱ्यांनी त्यामध्ये भाग घ्यायला काहीही हरकत नाही, मात्र तो सहभाग वैयक्तिक स्वरूपाचाच असावा, राष्ट्रीय झालेला आहे असं चित्र दिसू नये हा मुद्दा ते ठामपणे मांडत असत. तथापि संघाची वाढ अजूनही पुरेशी झालेली नाही, देशात सर्वत्र संघाचा विचार पोचलेला नाही, संघटनेचं सामर्थ्य वाढलेलं नाही. अशा स्थितीत मोठ्या देशव्यापी लढ्यामध्ये संघटना म्हणून उतरणं योग्य ठरणार नाही, तशा सहभागाचा लढ्याला फारसा फायदा होणार नाही आणि स्वयंसेवकांचं लक्ष विचलित झाल्यामुळे संघटनेची मात्र हानीच होईल असं सांगत असताना ते मर्यादांचं भान ठेवण्याची गरज अशा रीतीनं ऐकणाऱ्यांच्या मनावर ठसवत की अनेकांना ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत असाच भासवायचा. त्या आंदोलनाचं पुढे बदलत गेलेलं स्वरूप, हिंसक घटनांचा त्या आंदोलनात झालेला शिरकाव यामुळे काँग्रेस संघटनेच्या नेत्यांचं घटनाचक्रावरून सुटलेलं नियंत्रण प्रत्यक्ष घोषित उद्दिष्ट साध्य करून घेण्यात आंदोलनकर्त्यांना आलेलं तात्कालीन अपयश यांचाही उल्लेख रामभाऊ अधूनमधून करत. पण तसा उल्लेख करताना कधीही कुचेष्टेचा सूर त्यांच्याकडून निघाला नाही. याच काळात रामभाऊ वृत्तपत्रांचं बारकाईनं वाचन करायला लागले, बातम्यांचा तपशील लिहून ठेवू लागले, अशा टिपणांचा सहज गप्पांच्या ओघातही योजून उपयोग करू लागले. स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ यांचं वाङ्मय त्यांनी पूर्णपणे वाचून काढलं. भारताला उन्नत अवस्था प्राप्त व्हावी म्हणून युवकांनी कसं झटलं पाहिजे, त्यागाचा कसा सराव केला पाहिजे याबद्दलचे त्या दोघांचेही विचार रामभाऊंना प्रभावित करणारे ठरले. तशी त्यांची असंख्य वचनं त्यांनी एका टिपणवहीत स्वतंत्रपणे उतरवूनही काढली. आणखी एका पुस्तकाची रामभाऊंनी त्या काळात किमान 3-4 वेळा तरी पारायणं केली. त्या पुस्तकाचा लेखक होता डेल कार्नेजी आणि पुस्तकाचं शीर्षक होतं हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड विन द पीपल. मैत्री कशी जोपासावी, आपल्या सभ्य आणि सुसंस्कृत वर्तनानं लोकांवर छाप कशी टाकावी याबद्दलचे अनेक उपाय सुचवणारं खुसखुशीत शैलीतलं हे पुस्तक रामभाऊंना खूप आवडलं. त्यात सुचवलेले जे जे उपाय आपल्याला अंमलात आणता येतील ते अनुसरून पाहायचे असं त्यांनी ठरवलं. प्रथम काही लोकांना त्यांचं ते वागणं थोडंसं नाटकी वाटलं, पण अल्पावधीतच तो गैरसमज दूर झाला आणि सोलापूर जिल्हा आपलासा करण्याच्या त्यांच्या मोहिमेत त्यांनी नव्यानं आत्मसात केलेले ते शिष्टाचारही उपयुक्त ठरत असल्याचा अनुभवही लोकांना यायला लागला. सोलापूर, पंढरपूर, बार्शी वगैरे गावी रामभाऊ सायकलवरनं प्रवास करत. वाटेत कुणीही परिचित व्यक्ती भेटली की ते सायकल लगेच थांबवत, खाली उतरत, त्या व्यक्तीशी 1-2 वाक्य बोलत, तिची ख्यालीखुशाली विचारत, तिला एखादं छोटंसं काम सांगत आणि मग तिचा निरोप घेत. ती व्यक्ती तेवढ्याशा अनौपचारिक वार्तालापानंही त्यांनी जिंकलेली असे. अक्षरशः हजारो लोकांशी रामभाऊंचा संपर्क येत गेला आणि त्या सर्वांशी त्यांचे मैत्रीसंबंध प्रस्थापित होत गेले. जर क्वचित कुठे अटीतटीचा प्रसंग उद्भवलाच तर रामभाऊंची मध्यस्थी उभय पक्षांना मान्य होऊ लागली. ते जे सांगतील ते योग्य असेल, ते तोलून मापून उचित तोच निर्णय देतील असा सर्वांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला. त्यावेळी सोलापूरचे जिल्हा संघचालक होते रामभाऊ राजवाडे आणि सहसंघचालक होते डॉ भालचंद्र तथा काका मुळे. श्री बापूराव कुलकर्णी होते जिल्हा कार्यवाह आणि श्री बाबूराव लोहकरे होते शहर कार्यवाह. या सर्वांचा तर रामभाऊंवर जीव जडला होता. सोलापूर शहरामध्ये त्यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांची नियुक्ती झालेली नव्हती. त्याबद्दलची नाराजी स्वयंसेवकांच्या एका गटामध्ये निर्माण झाली आणि इतर कुठेही न घडलेला प्रकार त्यातून उद्भवला. त्या शहरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर होता. त्या समाजातून आलेला मल्लिकार्जुन उर्फ मक्का निंबर्गी नावाचा स्वयंसेवक 20-25 लिंगायत स्वयंसेवकांना घेऊन समांतर संघ चालवायला लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच नावानं स्वतंत्रपणे शाखा चालवणं, शारीरिक आणि अन्य कार्यक्रम घेणं, भगवा ध्वज लावणं आणि संघाचीच प्रार्थना म्हणणं वगैरे प्रकार सुरू झाले. शहरामध्ये 7-8 ठिकाणी त्या समांतर संघटनेच्या शाखा घेतल्या जाऊ लागल्या. जातीय द्वेषामुळे हे सुरू झालं. त्यातून गैरसमज वाढत गेले, भांडणं मारामाऱ्या सुरू झाल्या. हे प्रकरण चिघळू नये म्हणून श्री बाबाराव भिडे एक दिवस सोलापूरला आले. त्यांनी सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण निंबर्गी हट्टाग्रही भूमिका सोडायला तयार झाला नाही. एवढंच नव्हे तर श्री गुरुजींच्या सोलापूरच्या मुक्कामातही त्यांनी आपल्या संघटनेचं समांतर अस्तित्व कायम ठेवलं. यायचं असेल तर श्री गुरुजींनीच आमच्या शाखांवर कार्यक्रमासाठी यावं असा त्याचा हट्ट रामभाऊ मान्य करणं शक्यच नव्हतं. त्यातून तणातणी वाढत गेली. रामभाऊंच्या बरोबर पुण्याहून सोलापूरला आलेला मल्लाप्पा सोलापुरे यांना ते लिंगायत असल्यामुळे आपल्या कंपू तोडण्याचा प्रयत्न निंबर्गीनी करून पाहिला. तो असफल ठरल्यावर संघाच्या स्वयंसेवकांना धमक्या देण्याचे प्रकार सुरू झाले. परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली राहावी म्हणून रामभाऊंनी शहरातल्या सर्व शाखा एकत्रित एकाच ठिकाणी भरवण्याचा उपाय काही दिवसांकरता योजला. हल्ला झालाच तर स्वयंसेवक संख्याबळात कुठेही कमी पडू नयेत असा त्यामागचा हेतू होता. या रीतीनं वेगवेगळ्या आव्हानांचा मुकाबला करत असतानाच रामभाऊंनी अभ्यासाची कास मात्र सोडलेली नव्हती. आपण पदवीधर व्हायचं आहे याची पक्की खूणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधून ठेवली होती. संघाचं काम करत असतानाच वेळात वेळ काढून ते अभ्यासाची पुस्तकं वाचत असत. क्वचित प्रसंगी ते स्वतः टिपणं काढत, अन्यथा एखाद्या हुशार विद्यार्थ्यानं काढलेली टिपणं मिळवून तेवढ्यावर भागवून नेण्याकडे त्यांचा कल असायचा. 1944-45 या साली प्रारंभी काही काळ जरी ते सोलापूर शहरातच राहिले, प्रचारकाऐवजी विस्तारकाच्या मर्यादित भूमिकेतून जरी ते वावरले, तरी त्यांच्या हे लक्षात आलं की आपण इथेच राहिलो तर आपला अभ्यासात पुरेसं लक्ष लागणार नाही. रात्रंदिवस आपण संघकामाचाच विचार करत राहू आणि परीक्षेमध्ये यश संपादन करणं अशक्य होऊन बसेल. म्हणून अखेरीस सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून त्यांनी असा निर्णय घेतला की 6 महिने कडूसला राहून अभ्यासावरच सगळं लक्ष केंद्रित करायचं. अभ्यास करण्यासाठी रामभाऊ कडूसला गेले. तिथे असताना त्यांनी गावात चालणारी संघशाखा अधिक जोमदार केली. बबन सुतार, छबू क्षीरसागर आणि शंकरराव कुलकर्णी यांच्यासारख्या तरुणांना हाताशी धरून त्यांनी जसं शाखेचं काम वाढवलं, तसंच मूळच्या वारकरी पंथाच्या पांडोबा माळी यांना नुसती अध्यात्मप्रधान कीर्तन प्रवचनं करण्याऐवजी ब्रिटिशांच्या जोखडातून देश मुक्त कसा होईल याचा विचार करण्याची प्रेरणा देणारी कीर्तन प्रवचनं करण्यासही त्यांना रामभाऊंनी सुचवलं. त्याच कालावधीत सगळ्यात धाकट्या भावाला वसंताला विषमज्वर झाला तेव्हा त्याची सर्व शुश्रूषा रामभाऊंनी केली. एक दिवसाआड खेडहून डॉक्टर येऊन तपासून जाई, पण उरलेल्या वेळात कायम उषा पायथ्याशी बसून रामभाऊच त्याची सर्व प्रकारची काळजी घेत. शिवाय धाकट्या बहिणीला, भाचीला आणि त्यांच्या काही मैत्रिणींना ते इंग्रजीही शिकवत असत. रामभाऊंना स्वतःचा अभ्यास करताना मात्र एखादा सहाध्यायी बरोबर हवा असं वाटायला लागलं. त्याशिवाय अभ्यासात लक्ष लागत नाही असा त्यांचा अनुभव होता. मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी गंपा देशपांडे नावाच्या मित्राबरोबर, तर FY वर्षी श्याम आवळीकर आणि नारायण देवी या मित्रांबरोबर, इंटर आर्ट्सच्या परीक्षेच्या वेळी बंडू पेंडसेबरोबर, तर BA परीक्षेच्या वेळी श्याम वैद्यबरोबर त्यांनी अभ्यास केला आणि अखेरीस 1945 ते BA परीक्षा पहिली श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले. पण अण्णा शेष यांच्यासारखं MA LLB व्हायचं उद्दिष्ट बरंच दूर आहे, अजून बरीच मजल गाठायची आहे याची मनोमन जाणीव असल्यामुळे BA झाल्याच्या आनंदानं ते हुरळून गेले नाहीत. शिवाय लौकिक शिक्षणातल्या यशापेक्षा त्यांना संघकार्याचं आवाहन अधिक आकर्षक वाटत होतं. त्यामुळे BA झाल्यानंतर लगेचच MA अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवण्याचा विचारही त्यांच्या मनामध्ये आला नाही. BA प्रमाणपत्राच्या आधारावर कुठेतरी नोकरी धरावी हाही विचार त्यांना सुचला नाही. रामभाऊंनी आपल्या अंतर्मनाचा कौल मानला आणि पुन्हा संघाचा प्रचारक म्हणून आयुष्य झोकून द्यायचं ठरवलं. त्यांना सोलापूर जिल्ह्यातच पुन्हा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. रामभाऊ सोलापूरला गेले ते त्या जिल्ह्यात आदर्श संघकार्य उभं करण्याच्या जिद्दीने गेले. अण्णा जोशी नावाचे सोलापुरातले एक प्रख्यात वकील होते. त्यांच्या घरी रामभाऊंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. अण्णांच्या थोरल्या मुलाशी पूर्वी रामभाऊंची मैत्री जमली होती. मध्यंतरीच्या काळात दुर्दैवानं त्याचं अकाली निधन झालं होतं. त्याची जागा भरून काढण्यासाठीच रामभाऊ आपल्या घरी आले आहेत अशा भावनेनं अण्णांनी त्यांचं स्वागत केलं. आणि रामभाऊ ही अल्पावधीतच त्या कुटुंबामध्ये असे काही सामावून गेले की त्या घरातला ते एक अविभाज्य घटक बनले. भाऊ, बाळू, सिंधू, गोपाळ ही अनंताची भावंडं रामभाऊंना थोरल्या भावाप्रमाणेच मानायला लागली. संघाचं कार्यालय म्हणून चौपाड्यात जी जागा होती ती खूपच लहान होती. बाबूराव लोहकरे यांचं घर म्हणजे संघाचं दुसरं कार्यालय झालं होतं. संघकामासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची तिथे कायम वर्दळ असायची. तथापि संघकार्याचा वाढता व्याप आणि शहर स्तरावर तसंच जिल्हास्तरावर बैठका घेण्याची गरज लक्षात घेऊन रामभाऊंनी श्रद्धानंद तालमीवरचा एक हॉल निवडला आणि तिथे कार्यालयाची जागा नेली. तो हॉल प्रशस्त होता, त्यामुळे कार्यकर्त्यांची बरीच मोठी सोय झाली. कामाच्या विस्तारासाठी या गोष्टी आवश्यक होत्या हे खरं, पण खरी गरज होती ती स्वयंसेवकांची संख्या वाढवण्याची. ते काम अधिक वेगानं व्हावं आणि अनेक दिशांनी चालावं म्हणून रामभाऊ जातीने प्रयत्नांना लागले. जिल्ह्यात आणि शहरात काम करणाऱ्या अन्य प्रचारक बंधूंना त्यांनी हाताशी धरलं आणि संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. सोलापूर हे मिल मजदूरांचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. तसंच नावाजलेल्या अनेक शिक्षण संस्था त्या शहरामध्ये होत्या. आर्य समाजाच्या प्रभावाखाली असणाऱ्या दयानंद संस्थेचं महाविद्यालय म्हणजे संघकार्याला अनुकूल अशा तरुणांचा एक मेळावाच होता. शहर प्रचारक म्हणून त्यावेळी ज्यांची सोलापूरला नियुक्ती झाली होती ते यशवंतराव केळकर रामभाऊंचे जीवलग मित्र झाले होते. त्या दोघांमधलं सख्य इतकं होतं की त्या राम लक्ष्मणाच्या जोडीमुळे तत्कालीन शिक्षण क्षेत्रात संघाचा प्रभाव अपेक्षेपेक्षाही खूप मोठ्या प्रमाणावर वाढला होता. शाळा महाविद्यालयांमध्ये मधल्या सुट्टीत बैठका घेऊन हे दोघे प्रचारक विद्यार्थ्यांना संघशाखांवर येण्याचं आवाहन करत संघाच्या वतीनं वर्षभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या 6 उत्सवांच्या निमित्तानं उपस्थिती वाढवण्याचे प्रयत्न केले जात. एकदा वाढलेली उपस्थिती पुढेही कायम टिकावी यासाठी अनुवर्ती प्रयत्नही केले जात. या सर्व कार्यविस्ताराला नेमकी दिशा मिळावी शाखेवर नव्यानं येणाऱ्या स्वयंसेवकांपासून जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच संघकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळावी या दृष्टीनं रामभाऊ बैठकांची आखणी करत असत. महिन्या 2 महिन्यांचं वेळापत्रक आखून सर्व संबंधितांना त्याबद्दलची पूर्वसूचना देऊन ठेवत असत. प्रत्यक्ष बैठकीत कोणते मुद्दे कोणत्या क्रमानं मांडायचे आणि शेवटी आपण कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचायचं हेही त्यांनी आधी ठरवलेलं असायचं. मात्र कोणताही निर्णय कार्यकर्त्यांवर आपण लादला असं होऊ नये याची ते पुरेपूर दक्षता घेत. क्वचित प्रसंगी एखादा कार्यकर्ता वेगळाच मुद्दा उपस्थित करी आणि चर्चा वेगळ्याच दिशेनं जायला लागे. रामभाऊ कायम सतर्क असल्यामुळे ते ताबडतोब हस्तक्षेप करत आणि त्या कार्यकर्त्याला न दुखावता असं सांगत की तुम्ही मांडलेला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, त्याची घाईघाईत दखल घेतली जाऊ नये असं मला वाटतं. तेव्हा पुढच्याच बैठकीत आपण त्याबद्दल सविस्तर चर्चा करूया, मग तर झालं ना. तो कार्यकर्ता मनातून सुखावत असे. तशा योजनेला तो मान्यता देई आणि मग मध्यंतरीच्या काळात रामभाऊ त्या कार्यकर्त्याला स्वतंत्रपणे भेटून आपली भूमिका त्याला समजावून सांगत, त्याची सूचना वा योजना अंमलात आणण्यातल्या अडचणीही सांगत. बहुधा त्या कार्यकर्त्यानं मुद्दा मांडताना तितक्या बारीकाईनं विचार केलेला नसायचा. रामभाऊंनी आपली सूचना गांभीर्यानं विचारात घेतली आहे याचंच त्याला समाधान वाटायचं. पुढच्या बैठकीत तो कार्यकर्ता आपणहून रामभाऊंच्या योजनेलाच संपूर्ण पाठिंबा देऊन मोकळा व्हायचा. रामभाऊंची कल्पकता केवळ बैठकांच्या नियोजनातच नव्हे तर विचारांच्या प्रगल्भतेतही दिसून येई. तो फाळणीपूर्व राजकारणाचा काळ असल्यामुळे वातावरण प्रक्षुब्ध असायचं. रामभाऊ मात्र संयमी भाषाच वापरत. क्रिप्स योजना, काँग्रेस लीग वाटाघाटी वगैरे विवाद्य मुद्द्यांचा उहापोह करताना देखील भडक विधानं ते कधीही करत नसत. त्या सर्व घटनांचा बारीकसारीक तपशील त्यांना माहीत असायचा, पण त्यांचा दूरदृष्टीनं विचार करून ते निष्कर्ष काढत असत. संस्थानांच्या विलिनीकरणाची शक्यता दिसू लागताच ते हैदराबाद संस्थांच्या मराठवाडा विभागात आपल्याला संघाचं काम सुरू करता येईल तिकडे प्रचारक पाठवावे लागतील हा मनोदय व्यक्त करत. भावना पेटवणारी भाषणं करण्याऐवजी संघाचं मूलभूत काम वाढवण्यावर त्यांनी कायमच भर दिला. प्रचारक म्हणून वावरत असताना संघाची नित्यनैमित्तिक कामं तर ते करीत होतेच, पण संघाचा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संबंध यावा म्हणूनही ते प्रयत्नशील होते. एका बाजूला कामगार पुढाऱ्यांशी संपर्क वाढवून आठवड्यातून एक तासभर तरी एकत्र जमण्याची आवश्यकता त्या सर्वांना पटवून देऊन त्यांनी सोलापूरमध्ये कामगार पुढाऱ्यांची साप्ताहिक शाखा सुरू करण्यामध्ये यश मिळवलं. तर दुसऱ्या बाजूला कन्नड साहित्यिक दरा बेंद्रे, कवी कुंजविहारी यांच्यासारख्या साहित्यिकांना संघाच्या उत्तम संपर्कात आणण्याच्या त्यांच्या खटपटीलाही यश मिळालं होतं. एका पौर्णिमेच्या दिवशी गच्चीवरच्या भोजनगप्पांच्या अनौपचारिक कार्यक्रमासाठी त्यांनी बेंद्रे यांना मुद्दाम पाचारण केलं होतं. त्यावेळी स्वयंसेवकांचा परस्परांबरोबरचा बंधुभावपूर्ण व्यवहार पाहून बेंद्रे यांनी अतीव समाधान व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते, तुमच्या संघटनेच्या नावातच तिची सारी वैशिष्ट्ये दडलेली आहेत. तुम्ही राष्ट्रीय वृत्तीचे आहात. प्रांतिक व भाषिक मर्यादा तुम्ही बाजूला सारलेल्या आहेत. तुम्ही स्वयंसेवक आहात म्हणजे स्वयंस्फूर्तीनं देशाची सेवा करायला निघाला आहात. स्वसेवा हे तुमचं ध्येय नसून राष्ट्रसेवा हेच तुमचं उद्दिष्ट आहे. आणि तुम्ही संघ आहात म्हणजेच तुमच्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय संस्कृतीत जे जे मंगल आहे, उदात्त आहे, त्या त्या सर्वांचा सुंदर संगम झालेला आहे. बेंद्रे यांच्याकडून अशी संघ प्रशस्ती ऐकायला मिळणं हा एक दुर्लभ योग होता आणि सोलापूरकर स्वयंसेवकांना त्याचा केवळ रामभाऊंमुळेच लाभ झाला होता. त्यांच्या सर्वसमावेशक प्रवृत्तीला लाभलेलं ते एक वरदानच होतं. एखाद्याचं मत खोडावं, पण तो माणूस खोडून टाकू नये असं इतरांना सांगणारे रामभाऊ आपल्या साध्या दैनंदिन व्यवहारातूनही माणसं जोडण्याच्या कलेचा आविष्कार घडवत असत. एकदा असाच एक स्वयंसेवक काहीशा अपरात्री संघ कार्यालयाच्या आश्रयाला आला. त्याने आपल्या गावी एका व्यक्तीचा खून केला होता. ती घटना घडल्यावर हातात असणाऱ्या शस्त्रासह त्याने तिथून धूम ठोकली आणि तो रामभाऊंकडे आला होता. रामभाऊंनी त्याची हकीकत शांतपणे ऐकून घेतली. त्या रात्री त्याची कार्यालयात झोपण्याची व्यवस्था केली, पण पहाटेच त्याला उठवून गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या शस्त्रासह तिथून निघून जायला सांगितलं. त्यांनी केलेलं ते कृत्य त्याच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्याच्या स्वाभाविक भावनेपोटी झालेलं असलं तरी ते कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे आणि केलेल्या कृत्याची मिळेल ती शिक्षा त्याने स्वीकारणं आवश्यक आहे हे रामभाऊंनी त्याला अशा रीतीने समजावून सांगितलं की तो निमूटपणे पोलिसांच्या स्वाधीन व्हायला तयार झाला. त्याला पुढे त्या प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतरही रामभाऊंनी त्याच्या घराशी संबंध ठेवले, मात्र त्याच्या गुन्हेगारी कृत्याला पाठीशी घातलं नाही. अफरातफर केलेल्या अशाच एका स्वयंसेवकाच्या बाबतीतही रामभाऊंनी हीच भूमिका घेतली होती. सोलापूरमधल्या मेकॅनिक चौकामध्ये संघाच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गोहत्या बंदीविरुद्धच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून योजलेल्या त्या कार्यक्रमासाठी त्या चौकामध्ये व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. व्यासपीठासमोरची गायीची मूर्ती काही काँग्रेसवाल्यांनी मोडून टाकली ही खबर रामभाऊंना समजली. व्यासपीठाजवळ साहजिकच अत्यंत तंग परिस्थिती झाली होती. बाचाबाची होण्याची आणि प्रकरण मुद्द्यावरून गुद्द्यापर्यंत पोचण्याची दाट शक्यता होती, पण रामभाऊ निर्धाराने पुढे झाले आणि त्यांनी अशा काही गोडी गुलाबींनी त्या काँग्रेसवाल्यांना आपला मुद्दा समजावून सांगितला की त्यांनी आपली चूक कबूल तर केलीच, पण गायीच्या तुटक्या मूर्तीला 100-100 रुपयांच्या नोटांचा हारही घातला. समोर उभ्या ठाकणाऱ्या कडव्या प्रतिस्पर्ध्यांवर केवळ युक्तिवादाच्या आधारावरही हसत मात करता येऊ शकते हेच रामभाऊंनी त्या प्रसंगामधून दाखवून दिलं. खुद्द संघाच्या कार्यपद्धतीबद्दल काही जणांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना घोळत असत. अनेकांना असं वाटे की रोज शाखेवर एकत्र जमणं, लाठीकाठी फिरवायला शिकणं, काही खेळ खेळणं आणि प्रार्थना म्हणणं हा शाखेचा नित्य व्यवहार अशाच पद्धतीनं कायम सुरू ठेवणं हे काही बरोबर नाही. संघ वाढला असून त्यांनी आता इतर विधायक कामं हाती घ्यायला हवीत अशी माणसं रामभाऊंना खवचटपणे प्रश्न विचारत. काय हो रामभाऊ, तुमचा हा संघ असाच आणखी किती दिवस चालणार? रामभाऊ रागावतील आणि काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन प्रश्नाला बगल देतील असा त्या माणसांचा अंदाज असे. पण रामभाऊ हसत हसत त्या माणसांना विचारत, काय हो, सूर्याला कधी कोणी विचारतं का की काय रे बाबा, तू असाच प्रकाश किती दिवस देत राहणार? निर्झराला कधी कोणी विचारतं का की तू असाच खळखळ वाहत आणखी किती दिवस राहणार? फुलांना तरी कधी कोणी विचारतं का की तुम्ही असेच सुगंध देत फुलत किती काळ राहणार? सूर्याचं प्रकाशणं, निर्झराचं वाहणं आणि फुलांचं सुगंध देणं हे काम जसं वर्षानुवर्ष शतकानुशतकं सतत सुरूच आहे आणि राहणार आहे, तसंच माणूस घडवण्याचं, त्याच्यावर देशभक्तीचे संस्कार करण्याचं संघाचं कामही त्याच पद्धतीनं कायम चालणारं काम आहे. हे मोठं काव्यात्मक उत्तर देऊन रामभाऊ त्या प्रश्नकर्त्या माणसांना निरुत्तर करून टाकत. रामभाऊंनी सोलापूरच्या वास्तव्यात कार्यकर्त्यांचा जो संच उभा केला होता त्यात यशवंतराव केळकर, यशवंतराव अत्रे, केशवराव केळकर, बाळ सोहनी, राजाभाऊ कुलकर्णी, मधू बडवे, वसंतराव परचुरे, रामदास इनामदार, बापूराव लेले, काका महाजनी यांचा प्रामुख्यानं समावेश होता. कधीकधी त्या सर्वांच्या बैठकीत कुणीतरी प्रतिकूल अनुभव सांगितला की काहीसं निराशेचं वातावरण निर्माण होई, पण रामभाऊ क्षणार्धात ती निराशा दूर पळवत असत. आपण आपलं मन सदैव कणखर ठेवलं पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या आघातामुळे ते विचलित होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे असं सांगताना ते पापडाचं उदाहरण देत आणि म्हणत, पापडाला जशी थोडीशी आच लागली तरी तो जसा वाकडा तिकडा होतो तसा आपल्या मनाचा अजिबात होता कामा नाही. कधीकधी अशा वेळी कुणाला तरी ते आपलं एखादं आवडतं पद्य म्हणायला सांगत. असू दे दृष्टी तुझी रेपुरी, असू दे दृष्टी तुझी रेपुरी, मार्गी तुझला मिळेल संगत, मार्गी तुझला मिळेल संगत, आक्रम मार्ग तिच्या समवेत, जरी गळाली मार्गी संगत, थांबू नको तू तरी, जरी गळाली मार्गी संगत थांबू नको तू तरी असू दे दृष्टी तुझी रे पुरी, असू दे दृष्टी तुझी रे पुरी। हे किंवा यासारखी अन्य पद्य म्हणून रामभाऊ जशी निराशा झटकून टाकत, तशीच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, हे गीत उद्धृत करून संघकार्याच्या विस्तारासाठी झटणं हे आपलं व्रत आपण कसोशीने पाळलं पाहिजे असंही सांगत असत। ही त्यांची जिद्द कसोटीला लागण्याची वेळ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पावधीतच आली। स्वातंत्र्य मिळालं ते अर्धमूर्धच मिळालं। रामभाऊ राजवाड्यांच्या घरी रेडिओसमोर बसून स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या ऐतिहासिक सोहळ्याचा धावता वृत्तांत रामभाऊंनी ऐकला। यशवंतराव केळकर त्यांच्याबरोबर होते। दोघंही संमिश्र भावनांच्या कल्लोळात बुडाले। ब्रिटिशांची परकी सत्ता अस्तंगत झाली म्हणून आनंद व्यक्त करत असतानाच देश खंडित झाल्याचं बोचरं शल्य त्या दोघांनाही घायाळ करत होतं। निर्वासितांचे जे लोंढे भारतात यायला लागले होते त्यांच्या दर्दभऱ्या कहाण्या पूर्वीपासून ते ऐकत होतेच। फाळणीच्या प्रत्यक्ष घटनेमुळे आणि त्यानंतरही वेगानं घडत गेलेल्या घटनाचक्रामुळे स्वयंसेवकांमधला प्रक्षोभ वाढत होता। त्याचाही ते रोजच अनुभव घेत होते। त्या तशा प्रक्षुब्ध वातावरणातही शांत राहून संघाचा व्याप सांभाळणं हे महाकर्म कठीण होतं, पण रामभाऊ ते दिव्य अत्यंत कसोशीनं पार पाडत होते। रामभाऊंनी ती साधना पुरेशी नाही असं वाटल्यामुळे की काय कुणास ठाऊक, नियतीने त्यांना आणखी एक अग्निदिव्य करायला भाग पाडलं। ते अग्निदिव्य होतं महात्मा गांधींच्या खुनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर लादण्यात आलेल्या बंदीचं। नथुराम गोडसे यांनी दिल्लीत गांधीजींवर गोळ्या झाडल्या आणि त्यांना ठार मारलं। या घटनेशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध जोडण्यात आला। संघाचे तत्कालीन सरसंघचालक कोळवलकर गुरुजींना त्या हत्येच्या कटामध्ये गोवण्यात आलं। इतकंच नव्हे तर संपूर्णपणे संघटनेवरच बंदी घालण्यात आली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरातल्या असंख्य कार्यकर्त्यांची धरपकड झाली। ज्यांच्या नावाची पकड वॉरंट्स काढण्यात आली होती त्यांच्या यादीमध्ये रामभाऊंचं नाव होतंच। तथापि त्या अन्याय बंदीविरुद्ध जो लढा संघटित करावा लागणार होता त्याच्या सूत्रसंचालनासाठी रामभाऊंनी बाहेरच राहावं, तुरुंगात जाऊ नये असा निर्णय घेतला गेला। रामभाऊ भूमिगत झाले आणि अन्य भूमिगत कार्यकर्त्यांच्या मदतीनं संघाला अपेक्षित असणारी प्रचार मोहीम चालवू लागले। संघाच्या ओटीसीमध्ये 3 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करताना किंवा एरवीही लष्करी प्रशिक्षण घेताना देताना रामभाऊंनी जे कौशल्य संपादन केलं होतं ते सारं पणाला लावून त्यांनी संघबंदीविरुद्धची प्रचार मोहीम हाती घेतली। चारही बाजूंनी हल्ला होताना बावचळून न जाता त्या हल्ल्याचा यशस्वी प्रतिकार कसा करावा याचं संघात घेतलेलं प्रशिक्षण सार्थकी लागलं आणि एखाद्या कुशल सेनानीप्रमाणे रामभाऊंनी व्यूहरचना आखली। स्वतः रामभाऊंनी वेषांतर केलं। सूट पॅन्ट, शर्ट कोट, साहेबी हॅट, हातात सुटकेस अशा वेशात ते सहजपणे सर्वत्र संचार करत असत। पुण्यात मुक्काम ठोकून सोलापूर जिल्ह्यामधल्या लढ्याचं सूत्रसंचालन करणं त्यांना जमत होतं। गावोगावी त्यांनी प्रस्थापित केलेला लोकसंपर्क आणि सर्वसामान्यांचा कमावलेला विश्वास इतका प्रभावी होता की समांतर यंत्रणा त्यांना उभारता आली। ठिकठिकाणी पेरून ठेवलेले खबरे त्यांना वेळोवेळी माहिती पुरवत असत आणि त्या माहितीचा उपयोग करून रामभाऊ पुढच्या योजना आखत असत। संघबंदीविरुद्धचा सत्याग्रह नियोजनपूर्वक चालू ठेवणं आणि सोलापूरप्रमाणेच बार्शी, पंढरपूर, मोडनिंब आणि कुर्डुवाडी या सर्व ठिकाणी वेळोवेळी सत्याग्रहाचे कार्यक्रम घडवून आणणं, सत्याग्रह करून तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी अन्नधान्याची आणि आर्थिक मदत पोचती करणं, संघबंदी अन्याय असल्याबद्दलचा प्रचार करणं म्हणजे सोपं काम नव्हतंच, पण रामभाऊंनी ते इतक्या सहजपणे पार पाडलं की त्यांची कार्यक्षमता पाहून त्यांचे सहकारीही थक्क झाले। हुतुतू, फुटबॉल, आट्यापाट्या, खो खो असे खेळ खेळण्याचं निमित्त करून तरुणांनी एकत्र जमावं, शाखेवरचीच शिस्त पाळावी, फक्त शाखेप्रमाणे कोणत्याही आज्ञा दिल्या जाऊ नयेत किंवा ध्वज लावून प्रार्थनाही म्हटली जाऊ नये अशा प्रकारची योजना रामभाऊंनी आखली। त्याचप्रमाणे संघबंदी ही अयोग्य कशी आहे यासंबंधीची पत्रकं जिल्हाधिकाऱ्यांपासून ग्रामपंचायतींच्या सरपंचांपर्यंत सगळ्यांच्या घरी पोस्टानं पाठवण्याची यंत्रणाही रामभाऊंनी उभारली होती. अशी पत्रकं ते पुण्यामध्ये तयार करत 1000 ते 1500 पत्रकं चक्रीमुद्रण पद्धतीनं छापून घेऊन लिफाफ्यातून पाठवण्याचं काम ते पुण्यामध्ये बसून करायचे. पुढे पुढे तर त्यांनी चक्रीमुद्रण करणारं एक यंत्र सोलापूर जिल्ह्यातल्याच एका अज्ञात स्थळी मागवलं आणि तिथूनही रोज 3000 ते 4000 पत्रकं छापून घेतली जायला लागली. त्यांचं जिल्ह्यात ठिकठिकाणी नियमितपणे वितरणही सुरू झालं. या पत्रकांचा बराच गवगवा झाल्यानंतर गुप्त पोलिसांनी या यंत्रणेचा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला, पण त्यांना थोडं देखील यश मिळालं नाही. ही पत्रकं तयार करतं कोण, ती पत्रकं छापली कुठे जातात आणि नंतर त्यांचं जिल्हाभर वितरण होतं तरी कसं, या प्रश्नांची उत्तरं जंगजंग पछाडूनही शासकीय यंत्रणेला अखेरपर्यंत मिळू शकली नाहीत. उलट कोणत्या तुरुंगातनं किती सत्याग्रही दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात येणार आहेत, ते नेमक्या कुठल्या तुरुंगात ठेवले जाणार आहेत याची बित्तम बातमी मात्र रामभाऊंना ताबडतोब मिळत असे. निरनिराळ्या औषधी कंपन्यांचे प्रतिनिधी बनून जिल्ह्यात ठिकठिकाणी विखुरलेले रामभाऊंचे खबरे अशा बातम्या रामभाऊंना पोचवत असत आणि रामभाऊ त्या माहितीच्या आधारे पुढील सूचना देत असत. रामभाऊ पुण्यातून आठवड्यातून 3 दिवस मद्रास एक्सप्रेसने निघत. रात्री 1:30-2 सुमाराला कुर्डुवाडी स्टेशनवर उतरत आणि वारकरी वेशामध्ये असणाऱ्या राजाभाऊ कुलकर्णी यांना पुढच्या कामाबद्दलच्या तपशीलवार सूचना देत असत. त्या सूचना तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचवण्याचं काम राजाभाऊंचं असायचं. त्यांच्याबरोबर सविस्तर गप्पागोष्टी झाल्यानंतर रामभाऊ मद्रासहून येणाऱ्या रेल्वेगाडीत बसून पुण्याला परतत. पोलिसांना याबद्दलची यत्किंचितही माहिती मिळवता आली नाही. मग रामभाऊ किंवा राजाभाऊंना हटकणं तर केवळ दूरच राहिलं. या सर्व काळात भरारी या टोपण नावानं रामभाऊ सहकाऱ्यांमध्ये ओळखले जात असत. यशवंतराव केळकरांना प्राध्यापक तर राजाभाऊ कुलकर्णींना सरदार अशा टोपण नावांनी संबोधलं जात असे. परस्परांबद्दलच्या अथांग विश्वासापोटी हे तिघं सहकारीच नव्हे तर इतरही असंख्य स्वयंसेवक शासनाच्या अन्याय धोरणाविरुद्ध झगडण्याचं बळ एकवटू शकले. इतकंच नव्हे तर कर्नाटकातले काही कार्यकर्ते त्या प्रांताचे प्रचारक यादवराव जोशी यांच्याबरोबर विचारविनिमय करण्यासाठी सोलापूरला यायला लागले आणि 2-3 दिवस तिथे राहत असत. तिथे तेव्हा त्यांचीही सगळी व्यवस्था गुप्तपणे करणं त्यांना शक्य होत असे. यथावकाश संघावरच्या बंदीविरुद्ध लोकमतही जागृत झालं. शासनानं धोरण बदलावं आणि संघावरची बंदी उठवावी अशा आशयाच्या निवेदनावर सह्या करण्यासाठी लोक पुढे यायला लागले. सह्यांची ही मोहीम सुद्धा रामभाऊंनी यशस्वीपणे हाताळली. सत्याग्रह केल्याबद्दलची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेले स्वयंसेवक जेव्हा बाहेर पडत तेव्हा त्यांच्या स्वागताच्या मिरवणुका निघाव्यात, छोट्या सभा होऊन त्या सत्याग्रह्यांच्या निर्भयतेचं कौतुक केलं जावं आणि संघावरची बंदी उठवण्याच्या मागणीला व्यापक लोकसमर्थन मिळवावं असा मनोदय रामभाऊंनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे त्याला मूर्त स्वरूपही लाभलं. आज नाही उद्या संघबंदी उठणारच आहे. जेव्हा केव्हा ती उठेल तेव्हा बंदी काळात संघशक्तीचं खच्चीकरण झालं नसून दिसामासांनी ती वाढलीच आहे हे आपल्या विरोधकांना दाखवून देता आलं पाहिजे असं रामभाऊंना वाटत होतं. जेव्हा प्रत्यक्षात संघबंदी उठली तेव्हा रामभाऊंचा तो मनोदय सुफलित झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं. शाखेशाखेवर पुन्हा भगवा ध्वज लावला जायला लागला. बिनदिक्कतपणे त्या ध्वजाला प्रणाम करता यायला लागला. गांधी हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे संघालाही एक नवीन झळाळी प्राप्त झाली. सोलापूर जिल्ह्यातलं संघकार्य पूर्ववत जोमानं सुरू झालं. जिल्हा बैठक, तालुका बैठक पूर्वीप्रमाणेच सुरू झाली. व्यावसायिक स्वयंसेवकांच्या बैठका, शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या बैठका, गिरणी कामगारांच्या बैठका पुन्हा धूमधडाक्यानं सुरू झाल्या. हे सगळं वातावरण अनुकूल असतानाही रामभाऊ मात्र मनातून अस्वस्थ होते. आता त्यांना संघकार्याच्या नव्या क्षितिजांचं अस्पष्टसं दर्शन व्हायला लागलं होतं. बंदी काळात संघाला सोसावं लागलेलं एकाकीपण दूर करण्यासाठी संघ कार्यकर्त्यांना समाजाच्या भिन्न भिन्न क्षेत्रात प्रवेश करावा लागेल याची त्यांना चाहूल लागली होती. तशा प्रकारच्या प्रयत्नांमध्ये त्यांच्यावर कोणती ना कोणती तरी जबाबदारी सोपवली जाईल अशी त्यांना खात्री वाटत होती. पण ती जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी आपण आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं पाहिजे लौकिक अर्थानं स्वावलंबी झालं पाहिजे असं त्यांना सतत जाणवत होतं. अण्णा शेष यांचा उपदेश ते विसरले नव्हते. त्यामुळे प्रचारार्थी जीवन थांबवावं आणि पुण्याला जाऊन पुढचं उच्च शिक्षण घेण्याची व्यवस्था करावी, तसं करताना जमेल तेवढं मर्यादित संघकार्य चालूच ठेवावं अशा निर्णयाप्रत ते आता आले होते. त्यांचा हा निर्णय संघाच्या अधिकाऱ्यांनी जरी मान्य केला तरी सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने मात्र तो अनपेक्षित असा धक्काच होता. रामभाऊ आपल्याला असे अचानक सोडून जातील असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण रामभाऊंनी त्या सर्वांची समजूत घातली, ओक्साबोक्षी रडणाऱ्या काही स्वयंसेवकांचं सांत्वन केलं. संघकार्य हे एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या भोवती गुंफलेलं नाही, ते काही शाश्वत मूल्यांच्या आधारावर उभं राहिलेलं आहे. ते यापुढेही तसंच वर्धिष्णू ठेवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून पार पाडली पाहिजे असं त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना समजावलं. सोलापूर जिल्हा प्रचारक या नात्यानं असणाऱ्या जबाबदारीची सगळी सूत्रं त्यांनी जिवलग मित्र असणाऱ्या यशवंतराव केळकर यांच्याकडे सोपवली. रामभाऊ तसेच पुण्याकडे जायला निघणार होते, पण सोलापूरच्या संघ पदाधिकाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना असं वाटलं की रामभाऊंना समारंभपूर्वक निरोप द्यावा. त्यांनी होम मैदानावर एक समारंभ आयोजित केला. डॉ काकासाहेब मुळे यांनी रामभाऊंना शाल दिली. शहर कार्यवाह असणाऱ्या अण्णा मार्डीकरांनी रामभाऊंचा यथोचित गौरव केला आणि असं म्हटलं की ते केवळ प्रचारक नसून विचारकही आहेत. ते प्रचारक म्हणून थांबले असले तरी विचारक म्हणून चालतच राहतील. त्यांच्या या वाटचालीला सोलापूरकरांच्या असंख्य हार्दिक शुभेच्छा. 14 ऑगस्ट 1949 रात्री रामभाऊ एक वळकटी आणि एक ट्रंक घेऊन पुण्याकडे यायला निघाले. स्टेशनवर त्यांना निरोप देण्यासाठी स्वयंसेवकांनी गर्दी केलेली होतीच. अनेकांचे डोळे पाणावलेले होते, कित्येकांच्या कंठातून शब्द उमटत नव्हते. रामभाऊंचाही गळा दाटून आला होता. जड अंतकरणानं त्यांनी त्या सर्व सख्या सवंगड्यांचा निरोप घेतला आणि त्यांची गाडी पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेनं धावायला लागली.